चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांनी टंच पद्धतीने ऊस लागवड केल्यास अधिक फायदा। दढियालमध्ये त्रिवेणी साखर कारखान्याचे मालक नारायणपूरचे महाव्यवस्थापक भूपेंद्र सिंग यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी ऊस लागवड टंच पद्धतीने करावी, यामुळे कमी मूल्यात अधिक फायदा होऊ शकतो। इस्लामपूरमधील बलविंदर सिंग यांच्या शेतामध्ये ऊस लागवडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। त्यांनी सर्व शेतकऱ्यांना 0238 प्रजातीच्या ऊसाची लागवड करण्याचे आवाहन केले। अपर महाव्यवस्थापक TS यादव यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी शरदकालीन ऊस लागवडीसह सहपिकाच्या रूपात बटाटा, लसूण आदीचीही लागवड करावी, यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल। याबरोबरच ऊसाच्या रोपांवर माती चढवावी आणि त्यांच्या बांधणीचीही अवश्य करावी, यामुळे ऊस पडणार नाही। यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक लवकुश चौहान, सहाय्यक ऊस व्यवस्थापक राजकुमार सिंग, वरिष्ठ ऊस अधिकारी सतीश चौहान तसेच राजवीर सिंग आदी उपस्थित होते।